put you are rig
right
for a rod.
सांगितलं एकदा आता ट्राय करतो तुझं.